हरि हरि हरि। राजा राम 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 सीता राम राम राम। 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 सीता राम राम राम। राजा राम राम राम। राजा राम 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 सीता राम राम। राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम राम राम। सीता राम राम राम। राजा राम राम राम। राजा राम राम राम। सीता राम राम राम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। राम विजय हा ग्रंथ स्वामीजी वाचत असत आणि तेव्हा स्वामीजींकडून आपण सर्वजण अतिशय उत्सुकतेने ऐकत असू। स्वामीजींचं वाचन हे ऐकणं आणि स्वामीजी वाचत असताना स्वामीजींना पाहणं या दोन्ही गोष्टी विलक्षण होत्या। सहसा डोळ्यातून अश्रू न येणारे असे स्वामीजी या दिवशी फार भाव विभल होत असत. कधी कधी ते शांत उन्मनी ध्यानाच्या अवस्थेमध्ये जात असत. परमार्थाला सुरुवात करताना त्यांचं दैवत रामचंद्र होत. रामचंद्रांविषयी त्यांना विशेष प्रेम होत आणि त्यांचे भाव त्यांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट दिसत असत. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर कित्येक वर्ष आपण ती कॅसेट पाहिली. ती जी कॅसेट होती ती स्वामीजींना पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर तयार झालेली होती आणि एक त्याच्या आधीची होती. पण दोन्ही कॅसेटच्या ज्या ऑडिओ क्वालिटी तेव्हाच्या तंत्रज्ञानाप्रमाणे नीट नव्हत्या आणि त्या दिवसेंदिवस अधिकाधिक खराब व्हायला लागल्या. तसंच व्हिडिओ देखील त्याचं तेही खराब व्हायला लागलं. असं असल्यामुळं तो उपक्रम आपण थांबवला आणि मी ही पोथी वाचायला सुरुवात केली. रामजन्माचा अध्याय स्वामीजी वाचत असत. कथा अशी आहे की दशरथ राजाला पुत्र होत नव्हता, पुत्र प्राप्ती नव्हती. राजा खूप उदास असे. राजाला ऋषींनी एक यज्ञ करायला सांगितला. अश्वमेध यज्ञ दशरथ राजाने केला. त्या अश्वमेध यज्ञ केल्यानंतर मग पुत्र कामेष्ठी यज्ञ राजाला करायला सांगण्यात आला. हा पुत्र कामेष्ठी यज्ञ करण्याच्या आधी अश्वमेध अथवा राजसूय यापैकी एक यज्ञ करणं आवश्यक असत. अश्वमेधाच्या निमित्ताने दशरथ राजांनी सर्व राजांना जिंकलं. ते एक वर्षाचा काळ राजा अत्यंत व्रतस्थ अशा पद्धतीने जीवन जगला आणि त्यानंतर जो यज्ञ पुत्र कामेष्ठी या नावाचा केला गेला त्या यज्ञामध्ये यज्ञ पुरुष साक्षात प्रगटला आणि त्यांनी राजाला प्रसाद दिला. त्या प्रसादाच्या योगाने राजाच्या तीनही पट्ट्या राण्यांना गर्भ राहिले. या अध्यायात अशी कथा आहे की राजा वसिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे गर्भवासी स्त्रियांना कोणते ना कोणते डोहाळे येतात आणि ते विचारून त्यांची इच्छा पूर्ण करावी, त्यामुळं गर्भातील जीवाला समाधान लाभतं. त्यामुळं राजा प्रत्येक राणीच्या महालामध्ये जातो. प्रत्येक राणीचं एक आपल्या आपल्या तऱ्हेने वर्तन. कैकेयीच्या महालामध्ये राजा फार व्यथित होतो. तिथून सुमित्रेच्या महालामध्ये जातो. सुमित्रेच्या प्रेमळ वागणुकीने आणि उत्तम आगत स्वागतामुळे दशरथ राजा सुखावतो आणि तिने ज्या डोहळ्याविषयी सांगितलं त्यामुळं तर राजाला अत्यानंद होतो. कौसल्याच्या महालामध्ये राजा जातो तेव्हा कौसल्या देहभानावर नव्हती आणि हिच्या उदरी आदिपुरुष नारायण श्रीराम रूपाने जन्माला येणार आहेत म्हणून आपण डोहळे विचारण्यासाठी आलो होतो असं राजा म्हणताच ती भानावर आली आणि मी प्रत्यक्ष परब्रह्म जगदात्मा, मला कसले डोळे विचारता असं म्हणायला लागली. मला धनुष्यबाण आणून द्या, मी सर्व राक्षसांचा संहार करेन, अशा प्रकारे कौशल्य बोलू लागली. तिची ती अवस्था पाहून दशरथांनी वसिष्ठांना बोलावलं. कौशल्याच्या अंतरंगामध्ये सर्वत्र धनुर्धारी रामच व्यापून राहिलेला आहे असं वसिष्ठांनी पाहिलं आणि तेही समाधी स्थितीमध्ये गेले. त्या स्थितीतून भानावर येत ते दशरथाला समजावू लागले की व्यर्थ चिंता करू नकोस, शेषशाही भगवान विष्णू हिच्या पोटी जन्माला येऊन दुष्टांना शासन करेल आणि यथाकाल कौसल्येच्या गर्भाला 9 महिने 9 दिवस पूर्ण होऊन रविवारी पुष्य नक्षत्रावर शुद्ध नवमीच्या तिथीला सूर्य माध्यानी आलेला असताना प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्री विष्णू श्री रामाचं बालरूप घेऊन अवतरले आणि कौसल्याच्या इच्छेप्रमाणे नंतर त्यांनी अगदी तान्ह्या बाळाचं रूप घेतलं आणि तिच्या मांडीवर सावळ्या सुकुमार ज्यांच्या पायावर ध्वज अंकुश वज्र पद्म चक्र अशी पायावर आणि हातावर शुभ चिन्ह आहेत असे श्री राम जन्माला आले, अशा प्रकारची कथा ही कथा या अध्यायामध्ये आहे. या ग्रंथावर ज्ञानेश्वर महाराजांची किंवा ज्ञानेश्वरीची फार मोठी छाप आहे. याच्यामध्ये असणाऱ्या अनेक ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिल्या तशाच यांनीही लिहिलेल्या आहेत. आपण मोठ्या भावानी प्रेमानी या रामक जन्मकथेचं या अध्यायाचं वाचन करणार आहोत. हरी हरी श्री गणेशाय नमः, श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. चतुरश्रोते करीति प्रश्न, तृतीयाध्यायी हनुमंत जनन. सांगितले तुवा संपूर्ण कथा अद्भुत नवलची, आणिके पुराणी साचार हनुमंत जन्म कथा प्रकार. वेगळाची असे विचार पृथक पृथक कथियेला, पुराणांतरी विपरीत कथा पडावया काय निमित्त. याचे प्रत्युत्तर यथार्थ सांग समस्ता कळावया. ऐसे श्रोतियांचे वाग्जाळ परिसोनिया कवी कुशळ. शब्द बोले अति रसाळ परिसा सकळ श्रोते हो. अनादि सिद्ध अवतार माळा जगदीशे गुंफिल्या अवलीळा. जैसे तरंगा पूर्वी जळा व्यापोनिया असणे की. जैसी रहाट घट माळिका तेवी हे अवतार चरित्र देखा. की भगणे मित्र मृगांका प्रदक्षिणा करणे मेरुची. की जपमाळेचे मणी तेची येती परतोनी. त तैसे अवतार ब्रह्मांड भुवनी फिरती माळे सारिखे, तरी कल्प परत्वे अवतार जे जे वेळे जे जे चरित्र, तैसेची बोलिला सत्यवती कुमार कथा साचार तितुक्याही। एके अवतारी वर्तले एक तो दुसरे अवतारी विशेष कौतुक, तरी तितुके ही सत्य देख विपरीतार्थ न मानिजे। रणा माजी एकांग वीर तैसा जाणीजे कवीश्वर, बहुत श्रोतयांचे भार परम चतुर सागर जे। एक योद्धा जसा अनेक योद्ध्यांना रणांगणात तोंड देतो महायोद्धा, तशा प्रकारे अंतर प्रतीतीचा कवी कवीश्वर अनेक विचक्षण साधक प्रेमळ अशा श्रोत्यांचं समाधान उत्तराच्या अंगानी करतो। सभानायक प्रवीण अत्यंत करी संदेह धनुष्य घेत, प्रश्नाक्षर शर सोडित आशंका समय लक्षोनी, मग धैर्य ठाण कवीने मांडून चढविले स्फूर्तीचे शरासन, शास्त्र संमतीचे बाण सोडी अभंग अनिवार, सत्व ओढी काढूनी सत्वर क्षमावेशे सोडी शर, परम कौशल्ये साचार प्रश्न बाण छेदित, श्रोतया वक्तयांचे संधान तटस्थ पाहती विचक्षण, धन्य धन्य रे म्हणोन तर्जनी मस्तक डोलविती, आवेशा चढले दोघे जण सप्रेम करीती नामस्मरण, तो घन घोष ऐकून आशंका श्वापदे दूर पळती, वक्त्याचे वाग्बाण अत्यंत अर्थ गौरव मुख लखलखित, पद्य रचना पक्षमंडित सुरंग मिरवित साहित्य, ऐसे शर सुटता अपार भेदले श्रोतयाचे अंतर, डोलविले तेणे शिर सुखोर्मीचे निभरे, वैरभाव नसता किंचित हे आनंदाचे युद्ध होत, प्रश्न आणि उत्तराची देवघेव हे जणू आनंदाचं युद्ध श्रोता आणि वक्ता यांच्यामध्ये होत, त्याच्यामध्ये किंचित ही वैरभाव नाही, प्रश्न विचारणार देखील असूया युक्त अंतकरणाचा नाही आणि उत्तर देणारा देखील मत्सर भावानी ग्रस्त नाही। क्षीराब्धीच्या लहरी मिळत जैशा एकमेकांशी, निष्कपट श्रोता पुसत निरभिमान वक्ता बोलत, शब्द कौशल्य युद्ध सत्य जाणती पंडित विवेकी, देवभक्तांचा अनुवाद तेथे काय आहे वैर संबंध, कि गुरु शिष्यांचा संवाद आनंद युक्त शब्दांचा, असो तैहा बहुत युक्ती चातुर्य सिंधु मंथन पद्धती। चातुर्य हीच साहित्य रूपी सागराचं मंथन करण्याची युक्ती, चातुर्य सिंधु मंथन पद्धती, वर्म जाणीजे पंडिती चातुर्य रीती कळाजा, कवीची घडामोडी बहुत युक्ती सागरींची रत्ने काढित, एक गव्हांचे प्रकार बहुत करी जैसी सुगरिणी। जर सुगरीण असेल तर एका गव्हाचे बरेच प्रकार करते असं म्हणतात बर का, म्हणजे पोळ्याच फक्त नाही तर बरेच प्रकार सुगरीण करते असं म्हणतात। एके मृत्तिकेचे घट अपार एका तंतूचे पट विचित्र, एक हेम बहुत अलंकार हाटक घडणार करी जैसा, एके काष्ठी शिल्पकार युक्ती दाखवी अपार तैसा जो कवी चतुर शब्द साहित्य विवरी पै, असो हे चातुर्य करणे बोलावे लागले श्रोतिया कारणे, पुढे रघुनाथ कथा परिसणे श्रीधर चतुरा विनवी तसे, मागील कथानुसंधान तृतीयाध्यायी निरूपण सांगितले हनुमंत जन्मकथन मूळ ग्रंथ आधारे, सिंहावलोकने तत्वता श्रोती परिसिजे मागील कथा, तिघी राण्या जाहल्या गर्भस्था कौसल्या सुमित्रा कैकई, जैसा शुद्ध बीजेचा मृगांक दिवसेन दिवस कळा अधिक, कि पळोपळी चढे अर्क उदयाद्रीहुनी आकाशी, कि करिता संत समागम दिवसेन दिवस वाढे प्रेम। की औदार्ये करूनी परम कीर्ती वाढे सत्वर, तैसे राणियांचे गर्भ वाढती। तो वसिष्ठ बोले दशरथा प्रति, राया धर्मशास्त्री ऐसी रीति, डोहळे स्त्रियासी पुसावे। ऐसे बोलता ब्रह्म ऋषि, हर्ष वाटला रायासी, नमोनी वसिष्ठ चरणासी। राजेंद्र तेव्हा चालिला, जैसा शचीचिया मंदिरात वृत्रासुर शत्रु प्रवेशत, तैसाची अजपाळ सुत कैकई सदनी प्रवेशला। पायस प्राशनाचे काळी कैकई होती रुसली, म्हणून राजेंद्र ये वेळी तिचे सदनी प्रवेशला। दूती जाणविती स्वामिनी ते, डोहळे पुसावया तुम्हा ते, नृपती स्वये येतसे येथे सुमुहूर्त पाहोनिया। सुंदरपणाचा अभिमान त्याही वरी कैकई गर्भित, जैसी अल्पविद्या गर्व पूर्ण तैसे येथे जाहले। रुसण ही सतत परीक्षा पाहण्याची रीत होऊ शकते स्त्रियांची। रुसण आणि आपली समजूत घालतात का हे पाहणं, आणि याला कधीही अंत नसतो। तरी देखील दशरथ राजा मागच्या वेळेला रुसलेली होती म्हणून प्रथम तेच त्यांनी केलं, कैकईच्या सदनामध्ये प्रथम गेला। कैकई सुंदरपणाचा अभिमान आणि त्याही वर गर्भार। जैसी गारुडियांची विद्या किंचित, परी ब्रीदे बांधिती बहुत, की निर्नासिक वाहत रूपाभिमान विशेष पै, बिंदू मात्र विष वृश्चिका, परी पुच्छाग्र सदा वरुते देखा, किंचित ज्ञान होता महामूर्खा, मगतो न गणी वाचस्पती ते, खडाणे धेनुसी दुग्ध किंचित, परी लत्ता प्रहार दे बहुत, अल्पोदके घट उचंबळत अंग भिजत वाहकाचे, तैसे कैकईस जाहले तये वेळी, प्रीतीने दशरथ आला जवळी, आपण सेजेवरी निजली नाही धरिली मर्यादा, स्त्री सेवक अपत्य दासी, श्वान मरकट कुरुपियासी, मर्यादा तुटता मग सकळासी ते अनिवार जाणीजे, म्हणून मर्यादा काही तेथ, कैकई न धरी देखता दशरथ, तिशी डोहळे पुसे नृपनाथ उभा समीप राहोनी। म्हणे कैकई बोल वचन, तुझ जे आवडे मनातून, ते मी समस्त पुरवीन जाण सत्य प्रिय करे, मग काय बोले ते वेळे, तुम्ही काय पुरवाल डोहळे, माझे मनींचे जे सोहळे ते पूर्ण करता दिसेना, मग बोले अजनंदन, तुझ कारणे वेचीन प्राण, परी तुझे डोहळे पुरवीन सत्य जाण सुकुमारे। मग ती म्हणे जी नृपवरा, डोहळे हेची माझे अवधारा, कौसल्या सुमित्रेचिया कुमरा दिगंतरा दवडावे, पाठवावे दूर कानना, त्यांचा समाचार पुनः कळेना, आमचे वर्तमान त्यांची या करणा सहसाही न जावे, राज्य द्यावे माझिया पुत्रा, हेच डोहळे होती राजेंद्रा, तुम्ही म्हणाल अधर्म खरा, तो दोष मजवरी घालीजे, मज निंदितील जो जो लोक, तो वाटेल परम सुख, समस्त जना व्हावे दुःख, हेच मजला आवडे, ऐसे कैकई वदे ते अवसरी, ऐकता नृप खोचला अंतरी, की काळीजी घातिली सुरी, की अंगावरी चपळा पडे, अंगावर वीज पडल्यासारखं त्याला झालं। वचन नव्हे ते केवळ, दुःख वल्लीचे श्रेष्ठ फळ, की संचरले हळाहळ हृदयी वाटे दशरथा, वाटे पर्वत कोसळला, की काळ सर्प जिव्हारी झोंबला, की तप्त शस्त्र घाय पडिला अंगावरी अकस्मात, कैकई वचन कलशोद्भव पूर्ण, प्राशिले आयुष्य सागर जीवन। जणू अगस्तीनी आयुष्यरूपी सागराचं सर्व पाणी प्राशन केलं. राव घाबरा होय जैसा चतुरानन वेद हरण केले जेव्हा परम खेद पावला नृपवर तीस नेदीच प्रत्युत्तर मग सुमित्रेचे मंदिर प्रवेशता जाहला संसार तापे जे संतप्त ते संत समागमे जैसे निवत तैसाची राजा दशरथ सुमित्रा सदनी सुखावला. तिचे नाव सुमित्रा सती नामा ऐशीच आहे रीती वरकड नावे जी ठेविती ती तो व्यर्थची जाणीचे नाव ठेविले उदार कर्ण आडकावे चिता जाय प्राण बृहस्पती नाम जा लागून धड वचन बोलता नये कमल नयन नाम विशेष परी दोन्ही डोळ्या वाढले वडस क्षीर सिंधू नाम पुत्रास परी तक्र तयासी मिळेना नाव ठेविले पंचानन परी जंबुक देखता पळे उठोन जन्म गेला मागता कोरान्न सार्वभौम नाम तयाचे नाम ठेविले जया मदन तो निर्नासिक कुलक्षण जैसी तैसी सुमित्रा नव्हे पूर्ण करणी नामा सारखी. सुमित्रा म्हणजे जी मैत्री करण्यास योग्य अशी सन्मित्र ती सुमित्रा अडचणीमध्ये सहाय्य करती आणि जिची मैत्री कल्याणकारक अशी. नृपाला ऐकता करणी समोर आली हंस गामिनी दशरथाची चरणी मस्तक ठेवी सद्भावे स्त्रियास देवतो आपला नाथ पुत्रासी माता पिता सत्य शिष्यासी गुरुदैवत गृहस्थासी दैवत अतिथी पै म्हणून सुमित्रेने अजनंदन पूजिला षोडशोपचारे करून उभी ठाकिली कर जोडून अधोवदन सलज्ज कैकई डोहळ्यांचे दुःख प्रबळ राव विसरला हो सकळ जैसा बोध ठसावता निर्मळ तम जाळ वितुळे पै राजा म्हणे सुमित्रेसी काय डोहळे होता ती मानसी ते मज सांग निश्चयसी कुरंग नेत्रे सुमित्रे मग किंचित हास्य करून बोले सलज्ज अधोवदन जे ऐकता सुख संपन्न अजनंदन होय पै म्हणे हेच आवडी बहुअस कौसल्या गर्भी जगन्निवास अवतरेल जो आदि पुरुष जगद्वंद्य जगदात्मा त्याची अहोरात्र सेवा बरवी वाटे मम पुत्रेची करावी जाणीव शहाणीव आघवी ओवाळावी तयावरून सेवे परते थोर साधन मम पुत्रासी न माने आन आपुले अंगाचे हंतरुण ज्येष्ठ सेवना लागी करू त्रिभुवन राज्य तृणा समान त्याहूनी अधिक ज्येष्ठ भजन चारी मुक्ती वाटती गौण ज्येष्ठ सेवे पुढे पई सुधारस त्यजोनी निर्मळ कोणास आवडेल हळाहळ उत्तम सांडुनी तांदूळ सिकता का हो शिजवावी तांदूळ सोडून वाळू कशा करता शिजवावी त्यजोनी सुंदर राय केळे कोण भक्षील अर्क फळे कल्पद्रुमी जो विहंगम खेळे तो नातळे बाभुळेसी मानस सरोवरींचा हंस पायी तो कदा न राहे उलूक गृही बुडी दिधली क्षीराब्धी डोही दग्धवन नावडे तया नंदन वनींचा भ्रमर कदा काळी अर्क पुष्पी रुंजी न घाली जेणे इंद्रभुवनी निद्रा केली खदिरांगारी न निजेतो रंभे तुल्य जाया चांगली सांडोनी प्रेत कोण कवळी तैसी भजनी आवडी धरली कदा विषयी न रमेतो म्हणोनी राज चक्र चूडामणी माझी आवडी ज्येष्ठ भजनी ऐसे सुमित्रेचे शब्द करणी आकर्णिले दशरथे वाटे अमृत प्राशन केले की त्रिभुवन राज्य हातासी आले तैसे नृपाचे मन संतोषले आलिंगिले सुमित्रेसी म्हणे ऐक सुकुमारे राजसे चंपक कळिके परम डोळसे तुवा डोहळे इच्छिले जे मानसे ते मी सर्वस्वे पुरवीन नाना भूषणे अलंकार ओवाळी तिजवरुनी नृपवर दाने देवविली अपार सुमित्रे हाती याचका या उपरी ज्येष्ठ राणी कौसल्या नामे ज्ञान खाणी जे पुराण पुरुषाची जननी ख्याती त्रिभुवनी जयेची जे परब्रह्म रसाची मूस की निज प्रकाश रत्न मानतुस आत्म प्रकाश म्हणजे निज प्रकाश निज प्रकाश रूपी रत्न ठेवण्याची मानदुस म्हणजे पेटी क्षीराब्धीजा हृदय विलास जिने अंतरी साठविला जिने आपल्या अंतर्यामी अंतकरणामध्ये आपल्या शरीरात विष्णू साठवलेला होता जो इंदिरावर त्रिभुवनेश्वर ज्याचे आज्ञाधारक विधी सचिवर हृदय ध्याय अपर्णावर कौसल्या उदर निवासी जो असो कौसल्येचे मंदिरी प्रवेशता जाहला श्रावणारी सेवक राहविले बाहेरी द्वार मर्यादा धरोनिया कौसल्या ज्ञान कळा परम तीस अंतर्बाह्य व्यापला राम चराचर अवघे परब्रह्म न दिसे विषम कदाही जेव्हा अवतार परब्रह्म परमात्मा उदरामध्ये असतो तेव्हा त्याला जन्म देणाऱ्या मातेची स्थिती कशी असते सांडोनी जागृती सुषुप्ती स्वप्न नयनी ल्याली ज्ञानांजल चराचर अवघे निरंजन रूप दिसे कौसल्या दशरथ प्रवेशोनी अंतरी पाहे स्थूळ ओसरी वरी मग सूक्ष्म देह माझ घरी न दिसे कदा कौसल्या कारण कोठडीत पाहे सादर तव तेथे अवघा अंधार मग महाकारण उपरी थोर त्यावरी नृप चढी नला तेथेही न दिसे कौसल्या सती मग चकित पाहे नृपती जिचे उदरी साठवला जगतपती तिची स्थिती कळेना मग परात पर परसात स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह या कोणत्याही देहाच्या ठिकाणी कौसल्या नव्हती मग परात पर तत्वरूप अशा ठिकाणी ती होती मग परात पर परसात प्रवेशता होत अजपाळ सुत तो ती बैसली समाधिस्थ निर्विकल्प वृक्षातळी अंतरी दृष्टी मुरडली दृष्टी आत वळलेली आहे. वरदळ स्व नाम विसरली, आपल्या वरवरच्या देहाचं नाम विसरून गेलेली आहे. ब्रह्मानंद रूप जाहली, न चाले बोली द्वैताची, जैसा परम सतेज मित्र तेथे डाग न लागे अणुमात्र. स्वरूपी पहुडता योगेश्वर ज्ञान राहे ऐलीकडे, कल्पांत विजूस मशक गिळी, पिपीलिका मेरू कक्षेसी घाली, धेनुवत्स मृगेंद्रा आकळी, एखादे वेळे घडेल हे. परिचतुरा विश्वरूपावरी दृष्टांत न चाले निर्धारी, श्रोत्रियांचे यज्ञशाळे भीतरी, कोठे महारी प्रवेशेल, वडवा नळा पुढे कर्पूर जाण, कि जलनिधी माझी लवण, तैशी बुद्धी आणि मन स्वसुखावरी विराले, असो स्वानंद सागरात कौसल्या पूर्ण समाधिस्थ. जवळी उभा ठाकला दशरथ, पाहे तटस्थ उगाची, कौसल्या स्वस्वरूपी लीन, हे दशरथासी नेणवे खूण, म्हणे हे रुसली संपूर्ण तरीच वचन न बोले, म्हणून राजचक्र चुडा म्हणी, कौसल्ये जवळ स्वये बैसोनी, स्नेहे तीस हृदयी धरुनी समाधान करीतसे. परी ते न उघडी नयन, नाही शरीराचे भान, मी स्त्री पुरुष स्मरण गेली विसरो न कौसल्या. अलंकार कैसे एक सुवर्ण, तरंग लटके अवघे जीवन, तैसे विश्व नाही एक रघुनंदन, आनंद घन विस्तारला. ऐसी कौसल्येची स्थिती जाहली, राजा म्हणे हे झडपिली, की महद्भूते पूर्ण घेरिली, ओळखी मोडली इयेची. राजा म्हणे देव ऋषी सिद्ध, इही दिधला आशीर्वाद, की पोटा येईल ब्रह्मानंद आदि पुरुष श्री राम. ऐकता राम नाम स्मरण, कौसल्येने उघडिले नयन, तो जगदाभास संपूर्ण रघुनंदन रूप दिसे. राजा म्हणे हो नितंबिनी, कुरंग नेत्रे गज गामिनी, काय जे आवडी असेल मनी, डोहळे पुरवीन सर्वते. भ्रमटाकी बोले वचन, तो कौसल्या बोले गर्जोन, मी जगदात्मा रघुनंदन, कैसे अज्ञान मजपासी, स्थूळ लिंग आणि कारण, याहून माझे रूप भिन्न, महाकारण हे निरसून, आत्मा राम वेगळा मी. द्वैताद्वैत महाद्वैत, द्वैत अद्वैत म्हणजे भक्त आणि अद्वैत म्हणजे परमात्मा. भक्त हा देव आणि आपण वेगळे असं धरणारा असतो तोपर्यंत द्वैत. द्वैताद्वैत महाद्वैत, महाद्वैत म्हणजे प्रकृती आणि पुरुष, याच्या वर असणारा परमात्मा, त्या परमात्म्यापासूनच प्रकृती आणि पुरुष दोन्ही झालेले आहेत. याहून वेगळा मी अतीत, सच्चिदानंद शब्द जेथ खुंटोनिया राहिला, जीव शिव दोन्ही पक्ष, ध्याता ध्यान लय लक्ष, या वेगळा मी सर्वसाक्ष, अचिंत्य अलक्ष श्रीराम. राजा म्हणे कौसल्ये ऐके, मी कोण आहे मज ओळखे, डोहळे पुसावया महासुखे, तुझ जवळी बैसलो. येरी म्हणे ज्ञाता ज्ञेय ज्ञान, हे सर्व गेले आटोन, नाही स्त्री पुरुष नपुसकपण, मी तू पण तेथे कैसे. नृप म्हणे हे महद्भूते घेरिली, ओळखी सर्व मोडली, मग पुसे गोष्ट मागली, धाकुटपणींची तियेते. राजा म्हणे शशांक वदने, गुणसरिते पद्मनयने, वराड बुडवोनी तुझ रावणे, नेले होते आठवते की, शत्रूचे नाम ऐकता करणी, हाक फोडिली भुजा पिटोनी, म्हणे धनुष्य बाण दे आणोनी, ताकीन छेदोनी दाही शिरे, ताटिका मारोनिया आधी, ऋषियाग पाववीन सिद्धी, महाराक्षस वधोनी युद्धी, गाधी तनय तोषवीन, शिवचाप परम प्रचंड मोडूनी करीन दुखंड माझी ज्ञान शक्तीचे अखंड पणे जिंकोनी आणी नते म्हणजे सीतामाई जेणे निक्षत्री केली अवनी पूर्ण त्याचा गर्व हरीन न लागता क्षण परशुराम मी एक पत्नी व्रत रघुनंदन पितृवचन पाळीन मी मी सेवीन घोर विपिन परिवारेसी त्रिशिरा खर दूषण क्षण मात्रे टाकीन वधोन अग्नि तृण जाळी जेवी रिसा वानरा हाती लंका घाली न पालथी माझा वज्र देही मारुती परम पुरुषार्थी महावीर क्षणे जाळील राक्षस नगर शत्रूंची शिरे छेदीन अपार पाषाणी पालाणोनी समुद्र लंकापुर घेईन मी कौसल्या हाक फोडी दारुण लंके पुढे माजवी नरण महाढिसाळ कुंभकर्ण टाकीन छेदून क्षणार्धे सहपरिवारे वधोनी दशशीर बंदींचे सोडवीन सुरवर माझा विभीषण प्रियकर छत्रधरीन तयावरी स्वपदी स्थापोने निज भक्त मी अयोध्येसी येईन रघुनाथ आधी व्याधी जराम मृत्य या विरहित करीन प्रजा स्त्री पुरुष नपुसक भेद या वेगळा मी ब्रह्मानंद माया चक्र चाळक शुद्ध निष्कलंक अभेद पै मी प्रळय काळासी शासन करता आदि मायेचा निज भरता करता हरता पाळीता मज परता नसेची मी अज अजित सर्वेश्वर मीच नटलो चराचर धरोनी नाना अवतार मी मज माजी सामावे ऐसे ऐकता दशरथ म्हणे हे भूते घेरली यथार्थ फाटा फुटलासे बहुत बडबडत भलतेची पंचाक्षरी आणा पाचारून महाराज सद्गुरु ज्ञान घन तो सरसिजोद्भव नंदन बोलावून आणावेगी जेणे दर्भावरी धरली अवनी कमंडलू ठेविला सूर्यासनी इंद्रसभेसी गेला वासरमणी अद्भुत करणी जयाची वसिष्ठ आला धावोन राजा दृढधरी चरण म्हणे कौसल्ये सारिखे निधान भूते संपूर्ण ग्रासिले म्या याग केला सायासी कि पुत्र होईल कौसल्येसी तो मध्येच हे विवशी उठली ऋषी काय करू मग म्हणे ब्रह्मसुत इचा पोटा येईल रघुनाथ तीस गोष्टी हे विपरीत कालत्रयी घडेना अंधकूपी पडेल तरणी कोरान्न मागेल चिंतामणी अत्यंत अंधाऱ्या अशा विहिरीमध्ये सूर्य पडेल किंवा चिंतामणी कोरान्न मागत भटकत राहील सुधारस गेला कडवटोनी अमृत कडू झाला हे कालत्रयी घडेना क्षुधेने पिडला क्षीरसागर सुरतरुसी येईल दरिद्र तीव्र तपेल रोहिणीवर हे कालत्रयी घडेना अंधत्व आले अग्निनेत्री ताम्रनाणे मागे कनकाद्री अंत्यज नांदेल श्रोत्रिय मंदिरी हे कालत्रयी घडेना असो वसिष्ठ कौसल्ये जवळी येऊन विलोकी तये वेळी तवती श्रीराम रूप जाहली अंतरबाह्य समूळ न दिसे स्त्रियेची आकृती धनुष्य बाण घेऊन हाती आकर्ण नयन विराजती देखे मूर्ती जगद्वंद्य मूर्ती पाहता आनंद घन सद्गद जाहला ब्रह्मनंदन अष्टभाव दाटले पूर्ण गेला विसरोनी देहभाव स्तंभ स्वेद रोमांच लय ऐश्वर्य कंप अश्रू आणि कंठ दाटून येणं वसिष्ठ कौसल्या ते अवसरी मुराली ब्रह्मानंद सागरी दशरथ परम अंतरी घाबरा जाहला नेणोनिया वसिष्ठा सारिखा महामुनी भूते झडपिला एक क्षणी या भूताची करिता झाडणी कोणी त्रिभुवनी दिसेना मी हतभाग्य संपूर्ण मज तैचे पुत्र संतान कौसल्याही गेली झडपोन ब्रह्मानंदे मूर्छित निरपराध वधिला श्रावण तेणे हे दुःख दारुण ऐसा तो महाराज अजनंदन जळाला पूर्णांतरी तो स्वानंद लहरी जिरवून वसिष्ठे उघडिले नयन राजा धावोन धरी चरण आनंद न माय अंतरी रायासी कैसी परी जाहली की पुरी बुडता नौका आली अंधकुपी पडता तत्काळी हस्त सूर्ये दिधला डंख सर्प डंखिता गरुड धावे गजे कोंडिता केसरी पावे की क्षुधिता पुढे हेलावे क्षीरसागर येऊनी की वणव्यात जळता वरुषे घन की हुडहुडी भरता धडके कृशान की दरिद्रे पीडता लक्ष्मी आपण घरी येऊन बैसली ऐसा आनंदला राजा दशरथ म्हणे सद्गुरु स्वामी तू समर्थ मज नवल हे वाटत तुझही भूते झडपिले आम्ही अत्यंत भाग्यहीन कैसे देखो पुत्र संतान मग हासिनला ब्रह्मनंदन काय गरजो न बोलत जो नील ग्रीव हृदय रत्न जो कमलोद्भवाचे देवतार्चन सनकादिक करोनी यत्न हृदय संबळीत वाहती तो वैकुंठ पुर विलासी आला कौसल्येच्या गर्भासी मारुनी सकळ दुष्टांसी देव सोडविल बंदींचे जे जे कौसल्या बोलिली सत्य तितुके होईल यथार्थ तुझ होतील चार सुत सत्य वचनार्थ राजेंद्रा शंख चक्र शेष नारायण चतुर्धा रूपे प्रकटेल जगत जीवन ज्याची कथा ऐकता पापी जन उद्धरोनी तरितील माध्याना येईल चंड किरण पुष्य नक्षत्र साधून अवतरेल रघुनंदन पूर्ण ब्रह्म जगद्गुरु ऐसी वसिष्ठाची वचने की स्वानंद नभींची उडुगणे की सत्य वैरागरींची रत्ने निवडोन निधली दशरथा तेणे कर्णद्वारे त्वरित साठविली हृदय संदुकेत धावोनी गुरुचे पाय धरित म्हणे कृतार्थ जाहलो मी असो भरलिया नवमास प्रसूती समय कौसल्येस कवण ऋतु कवण दिवस सावकाश ऐकाते वसंत ऋतु चैत्र मास शुक्ल पक्ष नवमी दिवस सूर्यवंशी जगन्निवास सूर्य वासरी जन्मला माध्याना आला चंड किरण पुष्य नक्षत्र साधून अवतरला रघुनंदन पूर्ण ब्रह्म जगद्गुरु श्रीराम केवळ परब्रह्म त्यासी जाहला म्हणता जन्म संत हासतील परम तत्वज्ञान वेत्ते जे ज्याची लीला ऐकता अपार खंडे जन्म मृत्यु दुर्धर त्या रामासी जन्म संसार काळत्रयी घडेना दाविली लौकिक करणी की कौसल्या जाहली गर्भिणी तो ब्रह्मानंद मोक्षदानी जन्म कर्म त्या कैसे क्षीर सागरी हुनी नारायण येऊन अयोध्येसी जाहला सगुण शेष लक्ष्मी सहित जगत जीवन तैसाची तेथे संचरला जो अनंत कल्याण दायक अज अजित निष्कलंक भक्त तारावयासी देख जगन्नायक अवतरला देव करीती जय जयकार म्हणती आता अवतरेल हा रघुवीर करोनी राक्षस संहार बंध मुक्त करीला आम्हा असो अयोध्यापुरी निराळी विमानांची दाटी जाहली दुंदुभींची घाई लागली पुष्पे वर्षती अपार असो ते कौसल्या सती बैसली असता एकांती तो अष्टवरुषांची मूर्ती सन्मुख देखे अकस्मात निमासुर म्हणजे लावण्ययुक्त वदन सुंदर तेजे भरले निज मंदिर त्या ज्या तेजासी शशिमित्र लोपो निजाती विलोकिता पद कमल मकरंद सेवना भ्रमरी जाहली क्षीराब्धी कन्या यांच्या पद कमलाचा मकरंद सेवन करण्यासाठी क्षीराब्धी कन्या लक्ष्मी ही जणू भ्रमरी झाली आणि पद कमलांभोवती रुंजी घालू लागली कदाही न विसंबे चरणा कृपण धना लागी जैसा संध्या राग अरुण बालार्क दिव्य रत्नांचे काढिले रंग देख तळवे तैसे सुरेख श्रीरामाचे वाटती चंद्र क्षयरोगे कष्टी होऊनी निजांगाची दश शकले करोनी सुरवाडला रामचरणी स्वानंद धणी घेतसे रमापदी रंगली दिवस निशी तो बंधू पाहुणा आला शशी तोही राहिला अक्षय वावयासी नवजायची माघारा ध्वज वज्रांकुश पद्म ऊर्ध्व रेखा चक्रादी चिन्हे उत्तम याचा अर्थ ऐकता परम सुख होय भक्तासी रामचंद्रांच्या हातावरच्या सर्व रेषा ऊर्ध्वगामी होत्या असं म्हणतात ध्वज वज्रांकुश पद्म चक्र अशी उत्तम चिन्ह होती सात्विक प्रेमळासी देखा ऊर्ध्व संकेत दावी ऊर्ध्व रेखा सत्यशील धार्मिका भाविका ऊर्ध्व पंथ दावी विद्यामध्ये मत्त गज एक भाग्यमध्ये डुलती सहज त्यासी आकर्षावया सहज अंकुश पायी झळकतसे पायी झळके दिव्य पद्म ते पद्मेचे राहते धाम ते जगन्माऊली सप्रेम तये पदे सुरवाडली अहंकार जड पर्वत शरणागता बाधक यथार्थ तो फोडावयासी तळपत वज्रपायी रामाचा भवसागर तरावया गहन जहाज अद्भुत रामचरण त्यावरी ध्वज विराजमान रात्रंदिन तळपतसे काम क्रोध दुर्धर असुर त्यांचे छेदावया शिर देदीप्यमान दिव्य चक्र श्रीराम तळवा झळकतसे मळरहित प्रपद सुंदर रामचंद्रांचा घोटा अतिशय सुंदर होता असं म्हणतात घोटीव त्रिकोण यंत्राकार इंद्रनील उपमा साचार न पुरती कठिन म्हणोनिया. इंद्रनील ही उपमा देता आली असती पण तो कठीण असतो, हा अतिशय नाजूक होता. पदतले आरक्त साजिरी, लाल आरक्त वर्णाचे पाय होते. वसे जेथे सरसिजोद्भव कुमारी, ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती. विश्रांती घ्यावया अहोरात्री रामचरणी रंगली हो. किती पापे हरावी दिवस रजनी, म्हणोनी श्रमली जन्हू नंदिनी. शुभ्र वाकी होऊनी रामचरणी विराजे. जन्हू नंदिनी म्हणजे गंगा. मांड्या सुकुमार सावळिया, तेथे सुरवाडली मित्रतनया. सूर्यकन्या मित्रतनया म्हणजे यमुना. की यमानुजा अपवाद चुकवावया महदाश्रय धरियेला. यमाची बहीण हा एक दुष्कीर्तीचा अपवाद चुकवण्यासाठी म्हणून रामचंद्रांच्या मांडीच्या ठिकाणी येऊन विराजमान झाली. ऐशी रामपदी त्रिवेणी साचार सरस्वती गंगा आणि यमुना. प्रयाग तीर्थराज पावन थोर प्रेमे माघमासी सभाग्य नर प्रातस्नानासी धावती. भक्त मुमुक्षु साधक संत हेची राजहंस विराजित. वाकीवरी रत्ने तळपत तेची तपस्वी तपताती. चरण ध्वज झळके स्पष्ट तोच जाणीजे अक्षयवट. जेथे सनकाधिक वरिष्ठ क्षेत्र संन्यासी. प्रयागी मोक्ष देह त्यागिता येथे मोक्ष श्रवण करिता. देही असता विदेहता येत हाता भक्तांच्या. त्या प्रयागी कष्ट बहुत येता जाता भोगिती अमित. हा प्रयाग ध्यानी अकस्मात प्रगटे सत्य भक्तांच्या. तोडर वाकी नैपुरे असुरावरी गर्जती गजरे. वाटे नभगाळोनी एकसरे पोटर्या जान्हू ओतिल्या. की सरळ कर्दळीचे स्तंभ की गरुड पाचूंचे उगवले कोंभ. की इंद्रनील गाळोनी सुप्रभ जानू जंघा ओतिल्या. मिळाल्या सहस्र चपळा तैसा कासे झळके पितांबर पिवळा. वरी तळपे कटी मेखळा पाहता डोळा आल्हाद. कटी मेखळे वरी महामणी की पंक्ती बैसले वासरमणी. दाहकत्व सांडूनी जघनी श्रीरामाच्या लागले. वेदांतीचा श्रुती गहन अर्थ बोलती जेवी शोधून. तैशा क्षुद्र घंटा ऋणझुण करीती शब्द रसाळ. देखून कटी प्रतेश सुकुमार लाजोनी वना गेला मृगेंद्र. सिंह कटी ही सर्वात बारीक पण सिंह देखील लाजेल अशी बारीक असं रामचंद्रांच्या कटी प्रदेशाचं सुकुमार कटी प्रदेशाचं वर्णन केलं. वाटे त्या दुःखे स्वशीर बहुत वाहन केले दुर्गेचे. गंभीरावर्त नाभिस्थान जेथे जन्मला चतुरावर्त. सत्वरज तम गाळून त्रिवळी उदकावरी विराजे. कौस्तुभ तेज अपार पाहता भुलगी शशिमित्र. गुणी ओविली नक्षत्रे समग्र मुक्ताहार डोलती देवी. की त्या मुक्तांच्या माळा बहुत रघुपतीच्या गळा डोळत. डोलत की मुक्ता रूपे समस्त अनंत ब्रह्मांडे गुंफिली. मुक्ता माळांचे तेज गहन परी त्याचा पालटला वर्ण. दिसती इंद्रनीळा समान श्यामलांगी रघुपतीच्या. नीळ गगनावरी सुंदर मंदाकिनी ओघ दिसे शुभ्र. जैसा अम्लान सुमनहार श्यामतनुवरी शोभत. श्यामलांगी अति निर्मळ वरी डोळे वरी डोले वैजयंती माळ. पुष्करी शक्रचाप सुढाळ सुरंग तैसे मिरवत. की मेघी स्थिरावली क्षणप्रभा तैशी वैजयंतीची शोभा सहस्रमुखाचा जिभा गुणवर्णिता शिणल्या हो अनंत भक्त हृदयी धरिले तरीच वक्षस्थळ रुंदावले ब्रह्मानंद मुरोनी वोतिले हृदय स्थान सत्यपई श्रीवत्स झळके सव्यांगी श्री निकेतन वामभागी उटी शोभे श्यामलांगी कोण्या दृष्टांते ते ऐका मित्र कन्येवरी जान्हवी जळ की राका इंदू प्रभेने शोभे निराळ की दैदिप्यमणी इंद्रनीळ आवरण त्यावरी काश्मीराचे यमुना आणि गंगा एकत्र आल्यावर जशा दिसतील किंवा पौर्णिमेच्या चंद्राचं चांदण जसं शोभायमान होईल किंवा दैदिप्य असा इंद्रनीळ आणि त्यावर काश्मीराचं म्हणजे स्फटिकाचं आवरण घातल्यावर जसं दिसेल की हाळाहळ जाहले अपार म्हणून धावला कर्पूर गौर चंदन रूपे तो प्राणमित्र श्यामलांगी जडला हो तैसी उटी दिसे सुढाळ की चंद्रबिंब उकले निर्मळ की मुक्ता फळांचा गोळा बिढाळ इंद्रनीळा चर्चियेला शंख चक्र धनुष्य बाण चोहो हस्ती शोभायमान हस्त कडागाचे तेजे करून उजळित नभाते क्षण प्रभेची चक्रे तळपती तैशा मुद्रिका करी झळकती किंवा औपासक यंत्रे रेखिती तेची गती येथे दिसे प्रळयाग्नीने उघडिले नयन तेवी कीर्ती मुखे परिपूर्ण की निष्कलंक रोहिणी रमण पदक हृदयी डोलतसे कंबुकंठ अतिशोभत नासिक सरळ सुकुमार बहुत मंदस्मित वदन विराजत कोटी मन्मथ ओवाळिले विद्रुम वर्ण अधर सतेज तांबूस आणि गुलाबी म्हणजे विद्रुम वर्ण अधर सतेज असे ओठ माझी ओळीने झळकती द्विज दाताच्या दोन पंक्ती त्या तेजे शशी नक्षत्रे तेजपुंज झाकळोनी पाहता त्रैलोकींचा मेळवोनी आनंद ओतिले रामाचे वदनारविंद आकर्ण नेत्र भ्रुकुटी विशद धनुष्याकृती शोभती स्वानंद सरोवरींची कमल दले तैसे आकर्ण नयन विकासले त्या कृपादृष्टीने निवाले प्रेमळ जन सर्वही कुंडले तळपती मकराकार की जडले रवी रोहिणीवर की अंगिरा पुत्र भृगुपुत्र विचार पुसती रामाते की वेदसागरींच्या रत्नज्योती पूर्व उत्तर मीमांसा निश्चिती कुंडल रूपे जाणविती अर्थ विशेष स्वामी ते श्री राम तनुसुकुमार वीर आणि सुकुमार तेणे शोभती अलंकार पीतवर्ण टिळक सुंदर अनुपम्य रेखिला सुवर्णोदक नदीचा पूर नीळ गिरी पाठारी अपार दिगंतरी ही नीळगिरी पाठारी निरंतर तैसा टिळक सुंदर विशाळ भाळी झळकतसे जैसा कल्पांतीचा दिनकर तैसा मुकुट दिसे जाज्वल्य थोर तेज तळपतसे अपार दिगंतरी ही न समाये दावाग्नीचा कल्लोळ भडकत तैसे उत्तरीय वस्त्र रुळत दशाप्रती मुक्ते झळकत कृत्तिका पुंज जयापरी ते परम तेजाळ क्षिरोदक की शुभ्र यशा चढले बिक शुभ्र श्वेत मृडानी नायक कर्पुरे करुनी उटिला की दिव्य रजत की दिव्य रजत गट घडले की पारदे कैलास डवरिले की जान्हवी तोये ओपविले दिनकरनाथे स्वहस्ते सच्चिदानंद तनु सगुण अतसी कुसुमाभास पूर्ण त्याची रंगे करुण करुण नीलोत्पले राबविली नभासी चढला तोची रंग त्याची प्रभेने रंगले मेघ इंद्रनील ही सुरंग त्याच प्रकाशे प्रकाशे। ज्ञानेश्वर महाराजांनी कैसे नीलोत्पलाते रावित आकाशाही रंगू लावित तेजाची वोज दावित इंद्रनीळा अशी ओवीर यांनी नभासी चढला तोच रंग त्याच प्रभेने रंगले मेघ इंद्रनील ही सुरंग त्याच प्रकाशे प्रकाशले तेथींचे सौंदर्य अद्भुत गरुड पाचूंचे तेज दिसत मर्गजासी बिक चढत तनु सावळी देखोनी तो वैकुंठींचा वेल्हाळ सुंदर भक्त मंदिरा गण मंदार कुरवंडी करून सांडावे साचार कोटी मकर ध्वज वरोनिया ब्रह्मांड फोडोनी बाहेरी अंगींचा सुवास धावतवरी लावण्यामृत सागर कैट भारी लीलावतारी साधक जो पूर्ण ब्रह्मानंद रघुवीर लीला विग्रही श्रीधर वर हृदय रेखिला निरंतर निज भक्ती प्रेम भरे असो कौसल्या बोले ते अवसरी भक्त वत्सला मधु कैट भारी। तू आता बाळवेश धरी माझे उदरी प्रवेशे लोक म्हणतील कौसल्या नंदन ऐसा होय तू मनमोहन अमल दल राजीव नयन हास्यवदन विलोकी सजल जलद वर्ण कोमळ कौसल्ये पुढे जाहला बाळ। तव ते परम सुवेळ पुष्कारक योग पुष्यार्क योग ते समयी जो क्षीर सागरवासी तमाल नीळ तो कौसल्ये पुढे जाहला बाळ। चरणांगुष्ठ धरोनी कोमळ मुख कमळी घालत असे आपल्या पायाचा अंगठा आपल्या मुखामध्ये घातलेला असा कौसल्येच्या पुढे बाळ होऊन राहिला। भक्त चरणी लागले बहुत गोड गोड म्हणून वाखाणित या लागी गोडी रघुनाथ स्वये पाहत चाखोनी। की स्वचरण गोडी सेवित भक्तासी लोभ लागावया बहुत म्हणून या कौसल्या सुत कौतुकार्थ दावित असे। पुत्र झाला कौसल्येस लागला वाद्यांचा एकची घोष सुरासहित सुराधीश जय जयकार नभी करती सुमन संभारते अवसरी देव वर्षती अयोध्येवरी दुंदुभी नाद अंबरी न समायेची ते धवा हळदी कुंकुमे ताटे भरुनी बिदोबिदी धाविती सुवासिनी पावल्या कौसल्येच्या सदनी वेगे करुनी ते धवा मंगळ तुरांचा एकची नाद घरोघरी ब्रह्मानंद ते समयींचा आनंद भोगिंद्र वर्णू शकेना आनंदला ब्रह्मनंदन चहूकडून धावले ब्राह्मण जैसा क्षीर सागर देखो न क्षुधार्थी वेगे पावती। की महापर्व काळ प्रगटला प्रयागासी धावे भक्त मेळा की गावा समीप परिस निघाला दुर्बळ धावती लोह घेऊन की तृषाक्रांत गोभार सकळी धावती जैसे गंगा जळी की वृक्ष दाटले देखोनी फळी विहंगम जैसे झेपावती तैसी ब्राह्मणांची ते काळी दाटी जाहली राजा जवळी पुत्रमुख पहावया ते वेळी दशरथ राव चालीला दशरथ म्हणे याचकासी जे जे इच्छा असेल मानसी ते ते मागा मजपासी येच समयी देईन भांडारे फोडिली बहुत याचकासी म्हणे दशरथ मोठा बांधोनी अमित आवडे तितुकेन्या आता समागमे घेऊन ब्राह्मण महाराज तो अजनंदन प्रवेशला आनंदे करून कौसल्या सदनी ते धवा दशरथे करोनिया स्नान केले आधी पुण्याह वाचन पहावयासी पुत्र वदन राजा जवळी पातला श्रीराम वदन ते अवसरी निहाळिता तोषला अंतरी मधुबिंदू घालोनी मुखा भीतरी मधु कैट भारी तृप्त केला मधु आणि कैटभ नावाचे राक्षस ज्यांनी मारले त्याच्या मुखामध्ये मधुबिंदू घातला मधाचा एक थेंब घातला श्रीरामाचे जातक करी तेव्हा नृपनायक गोभूरत्ने असंख्य मगदेत याचकासी रत्न जडित सिंहासन त्यावरी माय बैसली श्रीराम घेऊन मृगांक वर्ण चामरे जाण दोघी ठाळी ती दोहीकडे पीक पात्र धरुनी हाती समीप बैसे एक दूती कनकांबराची घेऊन बुंथी बैसली सती कौसल्या चांदीची चामर ढाळत दोघी दासी कौसल्याच्या दोन बाजूला उभ्या होत्या तसंच पिकपात्र घेऊन एक बाजूला दासी बसलेली होती आणि सुवर्ण वस्त्र त्याची ओढणी ओढून कौसल्या सिंहासनावर बसलेली होती भोवते वेष्ठिले विद्वज्जल त्यासी भूत भविष्य वर्तमान ज्ञान सात शते स्त्रिया धावोन येत्या जाहल्या दशरथाच्या जैशा केवळ विद्युल्लता तैशा अलंकार वस्त्र मंडिता पाळा कौसल्ये भवता शोभला कैसा ते वेळी महामाया आदी भगवती ती भोवत्या मिळाल्या अनंत शक्ती की सूर्य चक्रासी वेष्ठिती किरणे जैसी तयापरी वसिष्ठ गुरु होऊन पुढे विलोकी श्रीरामाचे रूपडे जे जे जन्म कर्म निवाडे ते राया पुढे सांगत म्हणे हा क्षीरसागर विहारी हा विष्णू जन्मला कौसल्येचे उदरी निज जन तारावयासी निर्धारी अवतरला आदि पुरुष म्हणजे आपला उद्धार करण्यासाठी निज जन म्हणजे आपण द्वादश वर्ष यासी भरता एक द्विज येईल अवचिता विश्वामित्र प्रार्थोनिया दशरथ घेऊन यासी जाईल आरंभी सोडोनी एक बाण एक राक्षसी वधील दारुण त्राटिका गो ब्राह्मण मख पाळण करील जाण पुत्र तुझा कृषान प्रवेशे शुष्क विपिनी तैसा जाळील राक्षस मखरक्षणी पुढे चरण स्पर्शे करूनी एक ललना उत्थरील अहिल्या। परम प्रचंड कोदंड ते स्वदंड बळे करील दुखंड। परशुरामांचं धनुष्य। एक पत्नी व्रत प्रचंड वीर होईल त्रिभुवनी। महायोद्धा एक ब्राह्मण त्यास जिंकील न लागता क्षण। परशुराम। बंधू सहित परतोन अयोध्येसी येईल राज्यी बैसता हा वरिष्ठ। महा एक होईल अरिष्ठ नगर लोक पावतील कष्ट खेद उत्कट करीतील। हा नरवीर पंचानन प्रेमे पाळील पितृवचन। मग स्त्री समवेत कानन चतुर्दश वर्षे सेविल। हा नसता आश्रमात एक राक्षस येईल अकस्मात। याचे स्त्रियेस नेईल सत्य षण्मास पर्यंत निर्धारे। मग हा स्त्री शोधित अरण्यात वानर मिळती अकस्मात। एक वानर उन्मत्त त्यास मारील न कळता। वाली। ब्रह्मांड नाचवील नखागरी ऐसा एक वानर केसरी। हनुमंत। जाऊन समुद्र संभवपुरी महाप्रयत्न करील तो। शुद्धी आणिता राघवेंद्र पाषाणी पालाणील समुद्र। शरण येईल एक रजनीचर चिरंजीव त्यासी करील हा। विभीषण। मारुनी राक्षसा सकळा सोडवील सुरांच्या बंदिशाळा। मागुती येईल स्वस्थळा अयोध्यापुरा गजरेसी। 11,000 संवत्सर राज्य करील हा राजेंद्र। पुढे पुत्रासी युद्ध थोर करील कौतुके करून या। शेवटी अयोध्या विमानी घालोनी नेऊन ठेवील वैकुंठ भुवनी। ऐसे जातक ऐकोनी करणी राव दशरथ तोषला। स्तनपान करिता रघुनंदन पाहे वसिष्ठाकडे परतो। की वाल्मीक भाष्य संपूर्ण कथिले येणे अवलीले। तो सुमित्रेसी जाहला पुत्र म्हणून धावत आले विप्र। क्षीर सागर हुनी श्रीधर कौसल्ये मंदिरी पातला। तव तो भोगिंद्र पाळती घेत शेष पाठी राखा पातला। त्वरित सुमित्रेचे शेजे रिघत बाळ दशा धरोनिया। सुमित्रा स्वप्न देखत की मज जाहला सुलक्षण सुत। सावध होनिया पाहत पुढे खेळत बाळक तो। ऐसा जन्मला सुमित्रा नंदन विप्रा सहित दशरथ येऊन। तत्काळ केले पुण्याह वाचन जातक जात कर्मादी सर्वही। कैकईस जाहले दोन कुमर ते विष्णूचे शंख चक्र अवतार। परी ते कैसे जन्मले तो विचार। कैकईस नेणवे सुषुप्ती माझी कैकई निमग्न। जैसा पंक करते तो पाषाण। पुत्र येऊन दोघे जण दोहीकडे खेळताती। दासी येऊन कैकई प्रती थापटोन जागी करीती। दोघे पुत्र जन्मले निश्चिती सावध होऊन पाहे पा। कैकई पाहे पुत्र मुख तो मित्र आणि मृगांक। तेवी दोघे खेळती बाळक देखता सुख वाटले। राये तेथेही येऊन अवलोकिले दोघे नंदन। सुखी केले याचक जन वस्त्राभरणे करून या। 12 दिवस पर्यंत महोत्साव राव करीत। मंगळ तुरे गरजत रात्रंदिवस राजगृही। 13वे दिवशी वसिष्ठ ऋषी नामकरण ठेवी चौघांसी। कौसल्येचा राम तेजो राशी जो वैकुंठवासी जगदात्मा। सुमित्रेचा नंदन, त्याचे नाम ठेविले लक्ष्मण. जो काद्रवेय कुलभूषण विष्णू शयन जावरी करी. नागकुलाचा प्रमुख म्हणजे शेष. कैकईचे जे का सुत भरत शत्रुघ्न निश्चित. चौघे दाशरथी जगत विख्यात. ऐका चरित्र तयांचे. आईला कसलेही डोहाळे लागत, कैकईला कसलेही डोहाळे लागले तरी देखील जी संतती झाली ती दिव्य होती. भरत आणि शत्रुघ्न हे देखील राम आणि लक्ष्मणासारखेच जगद्विख्यात झाले. ज्यांची जन्म कर्म लीला ऐकता. पळसुटे सर्व दुरिता. जैसा महाप्रभंजन सुटता. जलद जाळ वितळे पई. श्री रामकथा मानस सरोवर. रामकथा हेच कोणी मानस सरोवर. तुम्ही संत श्रोते राजहंस चतुर. साहित्य मुक्ते सुढाळ थोर. सेवा निरंतर आदरे. श्री रामकथा सुधारस. तुम्ही पंडित श्रोते त्रिदश. प्राशन करा सावकाश अतिसुरस ग्रंथ हा. पुराण पुरुष परात्पर. तो ब्रह्मानंद श्रीधरवर. अयोध्येत अवतरला साचार. त्याचे चरित्र परस परिसा पुढे. स्वस्ती श्री राम विजय ग्रंथ सुंदर. संमत वाल्मिकी नाटकाधार. सदा परिसोत भक्त चतुर. चतुर्थाध्याय गोड हा. श्री रामचंद्रार्पण मस्तु. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. हरी हरी.